आज चे दैनिक सुभक्ती पर्वत 30 सप्टेंबर। बंधमुक्त करणारा असा प्रचंड शोध। शेवटी माझ्या बंधूंनो प्रभूमध्ये आनंद करा। फिलिप्पी 3:1। आपण देवामध्ये आनंद करतो तेव्हा त्याचा गौरव होतो हे शिक्षण मला कोणी कधीही दिले नव्हते की देवामध्ये आनंद करणे नेमकी हीच बाब आपण करत असलेल्या देवाच्या स्तुतीला आपला ढोंगीपणा नाही तर देवाचा सन्मान बनवते। पण जोनाथन एडवर्ड्स यांनी ही गोष्ट स्पष्टपणे आणि ठामपणे सांगितली। देव मनुष्यामध्ये देखील स्वतःचे गौरव करून घेतो असे दोन मार्ग आहेत। एक, तो त्यांना दर्शन देऊन त्यांची समज उघडतो तेव्हा। दोन, जेव्हा तो त्यांच्या अंतःकरणात आपले वचन प्रगट करून त्यांच्याशी बोलतो तेव्हा। त्याला ओळखून त्यांना होणारा हर्ष आणि आनंद आणि त्याचा लाभ याद्वारे देवाचा गौरव केवळ त्याच्या गौरवाचे झालेले प्रगटीकरण याद्वारेच होत नाही तर त्याच्यामध्ये जो आनंद ते करतात त्याद्वारे सुद्धा त्याचा गौरव होतो। त्याचा गौरव पाहणारे जेव्हा आनंद करतात तेव्हा केवळ गौरव पाहण्यापेक्षा जे त्या गौरवात आनंदही करतात तेव्हा त्याचा अधिक गौरव होतो। जो मनुष्य देवाच्या गौरवाविषयी आपले केवळ विचार व्यक्त करतो तो देवाचा तितका गौरव करत नाही जितका तो मनुष्य जो त्या गौरवाचे कौतुक करतो आणि त्यात आनंद करतो देवाचा गौरव करतो। हा माझ्यासाठी एक धक्कादायक शोध होता। जर मला विश्वातील सर्वात मौल्यवान वास्तव म्हणून देवाचा गौरव करायचा असेल तर मला त्याच्यामध्ये आनंदाचा शोध घेणे अगत्याचे आहे। उपासना करताना आनंद करणे हा निव्वळ पर्याय नाही तर उपासनेचा अत्यावश्यक घटक आहे। खरंच उपासनेचे सार हेच देवाच्या गौरवामध्ये आनंद करणे। असे लोक जे देवाची स्तुती तर करतात परंतु आनंद न करताच त्याची स्तुती करतात त्यांच्यासाठी आमच्याकडे एक नाव आहे, त्यांना आपण ढोंगी म्हणतो। येशू म्हणाला, अहो ढोंग्यांनो, तुमच्याविषयी यशयाने यथायोग्य संदेश दिला की हे लोक तोंड घेऊन माझ्याकडे येतात व ओठांनी माझा सन्मान करतात परंतु त्यांचे अंतकरण माझ्यापासून दूर आहे। मत्ते 15:7-8। ही वस्तुस्थिती की देवाचा खरा सन्मान म्हणजे परिपूर्ण आनंद आणि हे की मनुष्याच्या जीवनाचा मुख्य हेतू देवाच्या गौरवासाठी या आनंदाचा खोलवर शोध घेणे हाच आहे। हा कदाचित मी आजवर केलेला बंधमुक्त करणारा असा प्रचंड शोध होता।